चीनी मंडी .com पॉडकास्ट।
भारताच्या अनुदानामुळे साखरेच्या किमती घसरणार, ब्राझीलचा दावा। भारत सरकारने नुकतंच साखर निर्यातीवर अनुदान जाहीर केलं, पण हे अनुदान टिकाव धरणारं नाही। तसंच जागतिक बाजारपेठेचा विचार करता या अनुदानामुळे साखरेच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट होईल असा दावा ब्राझिलियन साखर उद्योग समूह युनिका यांनी केला। युनिकाचे प्रमुख इन्व्हेंट्रो गुसी म्हणाले की भारत सरकारच्या या निर्णयामुळे जागतिक साखर बाजारपेठेतील मुक्त स्पर्धा संपुष्टात येण्याचं चित्र दिसत आहे। शिवाय अनुदानाचा निर्णय देखील जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार घेतलेला नाही। ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेमाला यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या चौकटीत येणाऱ्या अनुदानाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे।